मी वामनदादा कर्णक, माता जिजाई, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले, ओ क्रांतिवीर, महात्मा ज्योतिबा फुले, यांच्या थोर विचारांना त्रिवार अभिवादन. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 132 जयंती निमित्तानं हा ऐतिहासिक कार्यक्रम तिरंगी मुकाबला महाराष्ट्राच्या ख्यातनाम बॉलिवूड गायिका रेशमाजी सोनवणे आणि महाराष्ट्राच्या ख्यातनाम प्रबोधिनिका प्रबोधनकार जयश्री भणांगे आणि मी गायक राजू बागोल थोडासा उन्हाचा विचार केल्यामुळं कार्यक्रम आयोजकांनी थोडा उशिरा घेतला. या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय भीमाची वाघीण शोभाताई जाधव आणि भीमाचा वाघ सर्वांचा लाडका भाऊ म्हणजे संदीप भाऊ गायकवाड. माझे गुरुवर आहे शायर चेतन उदास, माझे गुरुवर या कविवर या सागर पवार, माझे मामा प्रकाश पवार, माझे मित्र माझे बंधू कविवर्य राजू केदार उर्फ पंचम, या ठिकाणी उपस्थित कविवर्य शशिकांत कापसे, संदीप दांडगे माझा लाडका शिष्य, खूप गोड आभार. आणि येणाऱ्या काळात माझा वारसा असेल तो विनायक हिवाळे, विनायक वाघमारे, दिनकर हिवाळे, बँजवादक सचिन श्री सुंदर, रेशमा सोनवणेचं आगमन झालेलं आहे टाळ्यांच्या आवाजात, त्यांचं स्वागत करावं. या रेशमा सोनवणेचं गाणं बाबासाहेबांमुळं रस्त्यावर गाणारी लोक पण आज चित्रपटामध्ये रेशमा सोनवणे नाव झळकू लागलं बाबासाहेबाच्या पुण्याईनं. बँजवादक सचिन श्री सुंदर तबला वादक, राकेजी समुद्र ढोलक वादक, गणेश समुद्र ढोलक वादक, बबलू साळवे पॅड वादक, किरण खैरे आणि कीबोर्ड वादक संजीव बोराळे, नाव येण्यात वेळ घालवत नाही. वंदन गीताला सुरुवात करीत आहे. तिरंगी मुकाबला वेळ कमी, प्रत्येक ठिकाणी वेळ घालूनच आपण मागे राहिलो. खूप चांगलं गातो, खूप चांगलं वाजवतो, पण अर्धा तास वाया घालतो उपयोग नाही. संदीप गायकवाड शोभाताई जाधव यांची वार्निंग आहे, तिन्ही कलावंतांनी फक्त 40 मिनिटात गाणं, एक गाणंच होणार आहे. माझं वंदन गीत, मग त्यांचं वंदन गीत, त्यांचं वंदन गीत, पुन्हा माझं जयंती गीत, त्यांचं जयंती गीत, त्यांचं जयंती गीत, अशा पद्धतीने त्यांनी अर्धा तासच सांगितला. पण मला माहित आहे माझे वादक समाधानी नसतात. गाणं संपेल तेवढा वेळ फक्त आणि त्याच्यामुळे कव्वाले फार कमी होतात, लोक ऑर्केस्ट्रा ठेवतात. तर हे गाणं 40 मिनिटाचं किंवा 35 मिनिटाचं असेल त्यांना जास्त वेळ द्या. मी घरचा आहे, मी अर्धा तास गाईन, त्यांना वेळ अधिक मिळावा. एक गाणं 40 मिनिटाचं, माझं गाणं अर्ध्या तासात मी संपवेल, त्यामुळे आपल्याला वेळ पुरेल, जास्तीत जास्त गाणी होतील आणि तिरंगी मुकाबल्याला मजा येईल. मै हू गौतम का दीवाना, माझे चेतन उदास लिहितात, मै हू गौतम का दीवाना प्यार सीन करता हूं, प्यार के बदले प्यार में तस्लीम करता, तो भीम जयंती में कुछ गाने से पहले मैं सबको हाथ जोड़ कर जय भी कोई बात बताने की जरूरत नहीं पड़नी चाहिए, बोल दो उनको थोड़ा सा. निर्भीर होना चाहिए, निष्पाप होना चाहिए, आनंदाची वातावरणाची ही घडी आली आहे, आनंदाची वातावरणाची ही घडी झाली आहे. यांच्या वस्तीमध्ये जय श्री वडांगे तशी काय तटागताची आम्रपाली आली आहे. जिस तरह जीने के लिए सांस लेना बहुत जरूरी है, उस्तादी फिर लिखते हैं, जिस तरह जीने के लिए सांस लेना बहुत जरूरी है, विद्वान बनने के लिए ज्ञान लेना बहुत जरूरी है, ठीक उसी तरह कोई भी शुभ कार्य करने से पहले भीम के लेना बहुत जरूरी
भीम के साथ गौतम का भी नाम लेना जरूरी है.
शांति दूत शांति दूत बुद्धाला त्या गुरु मानले,
शांति दूत बुद्धाला त्या गुरु मानले.
Vadi, 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 v
शोभाताई दादावची आठ आहे अर्धा तासात एक एक गाणं झालं पाहिजे खरंच गाणी भरपूर होते वेळ दौडायचा नाही जास्त वेळ टाइमपास झाला संदीप गायकवाडची आठ आहे माईक बंद करण्यात येईल आणि दुसऱ्या गायकाचं गाणं सुरू करण्यात येईल याचं भान ठेवलं पाहिजे परिवर्तन करू शकले नाही बाबासाहेबांनी केवळ लेखणीच्या जोरावर या देशाचा इतिहास अमानवीय इतिहास बदलून टाकला त्याची काही लोकांना त्यांच्या पोटात दुखतंय काही लोकांना बाबासाहेबांचं झालेलं परिवर्तन म्हणून चेतन व बद किस्मत से जो धम्म से जुड़ा नहीं है दुनिया का कोई ऐसा ग्रंथ नहीं जो मेरे भीम ने पढ़ा नहीं है चेतन चेतन व बद किस्मत है जो धम्म से जुड़ा नहीं है दुनिया का ऐसा कोई ग्रंथ नहीं जो भीम ने पढ़ा नहीं है वो राष्ट्रपति भारत का वो राष्ट्रपति भारत का या वो प्रधानमंत्री कोई अरे कोई भी शख्स मेरे भीम के संविधान से बड़ा नहीं शेवट या गीताचे कवी राजू केदार माझे मित्र आणि या गाण्याचं कंपोज म्हणजे ताल म्हणजे संगीत माझं आहे प्रयत्न आहे आओ कर्मयोगी ज्ञानी महंत खडले भीमा मुळे कलावर करे ऐतिहासिक कार्यक्रम नाशिक पासून मुंबई पासून ठाण्यापासून कर्जत पासून इथं सुरुवात आहे या सांगायला नको संध्याकाळी रोड बंद होईल नागपूरहून आलेले माझे तमाम बँजो वादक ढोलकी वादक तबला वादक भेट मिळाली आभारी आहोत झाला असता त्या जीवनाचा श्वास माता भीमाच्या मुळे